जय जय रघुवीर समर्थ। आताच आपण गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात ऐकलं की सुख हे त्या वस्तूमध्ये नसून त्या वस्तूच्या संबंधात आल्यामुळे आपल्या ठिकाणी जी संवेदना निर्माण होते सुखाची, त्यामुळे सुख हे आपल्याच ठिकाणी असते। सुखाची संवेदना केवळ वस्तूच्या दर्शनामुळे आपल्या ठिकाणी निर्माण होते। त्यामुळे बुभुक्षु म्हणजे ज्याला भुक्षु म्हणजे भोगण्याची प्रवृत्ती, तर बुभुक्षु म्हणजे भोगासक्त। यात सुद्धा दोन प्रकार पडतात, एक पुढे मुमुक्षुत्वासाठी योग्य असलेला आणि दुसरा मुमुक्षुत्वासाठी अयोग्य असलेला। अयोग्य असलेला आपण प्रथम बघू, कारण जो मुमुक्षुत्वासाठी अयोग्य असतो त्याला आपण बुभुक्षित असणं हेच मुळे आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं वाटत असतं। तर त्याच्यामध्ये या बुभुक्षित्वामध्ये काही आपल्या ठिकाणी दोष निर्माण होणार आहे किंवा त्याचा आपल्याला पुढे काही त्रास होणार आहे याची त्याला जाणीवही नसते। पण जो मुमुक्षत्वासाठी योग्य असतो त्याला निदान एवढं समजतं की आपल्याला हे भोग घेत असलो आज आपण, आपल्याला त्या भोग टाळण्याची जरी आपल्या ठिकाणी आज शक्ती नसले त्याचे या भोगामध्ये काही दोष आहेत आणि त्या दोषामुळे आपल्याला उद्या त्याचा त्रास होणार आहे हे त्याला समजतं। फक्त भोग टाळण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नसतं, तर म्हणून अशा तऱ्हेचं भोगशित्व हे मुमुक्षत्वासाठी योग्य असं असतं। तर मुमुक्ष या शब्दाचा मूळ अर्थ काय, तर कर्मबंधनातून सुटावं, या सगळ्या भवसागरातून सुटावं, संसारातून संसारातल्या सुख दुःखातून सुटावं अशी ज्याला तळमळ असते। पण प्रत्यक्ष तो सुटलेला नसतो, कारण ती ते सुटण्यासाठी जी प्रक्रिया आवश्यक असते, जी साधना आवश्यक असते ती ज्याच्या हातनं घडलेली नसते त्याला आपण मुमुक्ष असं म्हणायचं। तर ज्ञान मार्गामध्ये जे चार आवश्यकता सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आवश्यकता अशी आहे की विवेक, म्हणजे नित्य काय अनित्य काय हे सांगणारा विवेक। म्हणजे ज्ञान मार्गातील माणसाला प्रथम या जगात एक ब्रह्मच सत्य आहे, ब्रह्म हे नित्य आहे आणि बाकी सगळ्या इतर वस्तू ब्रह्माशिवाय अनित्य आहेत असा विवेक त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे। नंतर मग अनित्य वस्तू ही त्यांच्या अंतकरणामध्ये अशा मुमुक्षूंच्या अंतकरणामध्ये वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर तिसरी जरुरीची गोष्ट म्हणजे षट गुणादी षट संपत्ती असं त्याला म्हटलेलं आहे। म्हणजे षट संपत्तीमध्ये यम दम श्रद्धा तितिक्षा उपरती समाधान हे सहा गुण अंगी असणं आवश्यक आहे, म्हणजे त्या दृष्टीने त्याच्या हातून साधना होऊ शकते। आणि शेवटचा जो आवश्यक गुण सांगितलाय तो म्हणजे मुमुक्षत्व। आणि आपण या सगळ्यातनं मोकळं व्हावं, आपल्याला मोक्ष मिळावा अशी ज्याच्या ठिकाणी तळमळ असते त्याला मुमुक्षु असं म्हणायचं। इथेच सुद्धा याचा उल्लेख असा केलेला आहे की एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वही अपि मुमुक्षुभिः। पूर्वीच्या लोकांनी सुद्धा आपल्या पूर्वसुरींनी सुद्धा मुमुक्ष लोकांनी सुद्धा जे मुमुक्ष होते त्यांनी हे जाणूनच कर्म केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मुक्ती या शब्दाचा खरा अर्थ असा आहे की संसाराच्या बंधनातून दुःखाच्या पारतंत्र्यातून सुटका। मग मुमुक्षुची व्याख्या काय, तर जो विरक्तही नाही व अति आसक्तही नाही तो मुमुक्षु म्हणावा। अशाला हा भक्ती मार्ग योग्य आहे, अशा लोकांच्या हातून ही भक्ती योग्य प्रकारे घडू शकते असं तुकाराम नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। एकनाथ महाराज म्हणतात एवम विषयी दोष दर्शन सर्वदा देखे आपण परित्यागा लागी जाण सामर्थ्यपूर्ण असे ना। म्हणून सा एव भक्ती हीच भक्ती खरी योग्य आहे, या अशा मुमुक्ष लोकांना इतर साधनाची काही गरज नाही। या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात की मार्गी बहुत या मार्गी बहुत याची गेले साधू संत, याच मार्गाने सर्व साधू संत गेलेले आहेत आणि त्यांनी भक्ती केलेली आहे आणि भक्ती करून ते मुक्त झालेले आहेत। थांबूया। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपल्याला पुढचं सूत्र घ्यायचंय, मागलं सूत्र असं होतं तस्मात सा एव ग्राह्या मुमुक्षुभिः, म्हणून ही भक्तीच मुमुक्षुने ग्रहण करावी, ग्रहण करण्यासारखी आहे, ग्रहण करायला योग्य असं आहे। मुमुक्षुभिः, मुमुक्षु शब्दाची आपण त्या दिवशी व्याख्या बघितली होती, या सगळ्यातून सुटायला ज्याचं मन घेतं पण अजून सुटण्याची क्षमता त्याच्याकडे आलेली नाही पण सुटावं असं वाटतं की जी पहिली ही आहे स्थिती मनाची पूर्वस्थिती, त्याला मुमुक्षत्व असं म्हणतो. आणि प्रत्यक्ष तशी स्थिती प्राप्त झाली की तो मुक्त होतो, मुक्त आणि बद्ध असं आपण म्हणतो. की बद्धात सुद्धा दोन प्रकार बघितले, की ज्याला मुक्त व्हावं असं वाटतच नाही आणि ज्याला मुक्त व्हावं असं वाटतं, असे दोन प्रकार आहेत. आता आजचं सूत्र असं आहे, तस्या साधनानी गायंती आचार्या, म्हणजे त्याची या भक्तीची अनेक साधनं जी काही आहेत त्याचं आचार्य गायन करतात. अर्थ आचार्य गण त्या भक्तीची साधनं मोठ्या प्रेमानं सांगतात. आता इथे आचार्य या शब्दाची त्यांनी व्याख्या केली. आचार्य म्हणजे कोण? आचार्य आपल्याकडे आपण आचारी आणि आचार्य दोन हे करतो, आणि याच्यामध्ये सुद्धा गुजरातीत महाराज आचार्याला महाराज म्हणतात. म्हणजे आता महाराजकडे दोन्ही कामं येत असावेत की माणसाला साफसूफ करणे तसं, आणि ते अन्न साफसूफ करून ते शिजवणे तसं ते आचार्यांचं काम आहे. माणसाला तसं साफसूफ करून मग त्याला शिजवणे आणि त्याला त्याच्यासाठी योग्य करण्याचं ही व्याख्या त्यांनी चांगली केली. आचिनोती च शास्त्रार्थम आचारे स्थापयत्यपी स्वयं अपि आचरेत यस्य यस्यस्तु स आचार्य इति स्मृतः. म्हणजे त्याचा अर्थ असा, आचिनोती ची म्हणजे एकत्र करणे, तर आचिनोती शास्त्रार्थम आचिनोती वेदातील अनेक प्रमेयांचं एकत्रीकरण करून त्या सिद्धांताची त्यातील सिद्धांताची जो स्थापना करतो, आचार्य स्थापयती अपि च व स्वयं अपि आचार्य स्वतःच्या आचरणाने बहुजन समाजाला जो पटवून देतो, आणि तो पटवून देतो तो कसं स्वतःच्या आचरणाने, नुसतं सांगून नव्हे अमक्याने अमुक करावं असा नुसता सल्ला देत नाही, तो स्वतः आचरण करून जसं जो स्थापन करतो त्याला आचार्य असं म्हणावं. म्हणून श्लोक असा आहे, आचिनोतीचे शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमपि आचरेत यः तु स आचार्य इति स्मृतः. म्हणून आपल्याला एकनाथांची गोष्ट माहिती आहे की कोणीतरी एक बाई त्यांच्याकडे गेली की माझा मुलगा गूळ फार खातो, तर त्याला तुम्ही गूळ सोडायला सांगा. तिची श्रद्धा अशी होती की तुम्ही सांगितलं माहिती ऐकेल, माझं काही ऐकत नाही. तर एकनाथ महाराज म्हणाले 8 दिवसांनी तू ये मग मी तुला सांगतो. तर बाई दुसरे 8 दिवसांनी त्यांनी सांगितलं, बाळ गूळ खाऊ नये वाईट असतो. त्या मुलाला ते पटलं आणि त्यांनी सोडलं. मग बाईने विचारलं की तुम्हाला 8 दिवस हे सांगायला का लागले? कारण बाई 8 दिवस मी अगोदर गुळ सोडला होता आणि माझ्या स्वतःच्याच मनाला जेव्हा पटलं की खरंच गुळामध्ये विशेष काही नाहीये, खाऊन फक्त गोडी येते. हल्ली जे माझे सांगायचं म्हणजे 100% कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये आहेत, बाकी इतर काही नाही साखरेमध्ये. तर त्याच्यामध्ये इतर कुठलाही शरीराला उपयोगी पडेल असा त्याच्यामध्ये आहे. विभाग नसल्यामुळे किंवा अवयव नसल्यामुळे किंवा असा कुठलाही पदार्थ नसल्यामुळे डायबिटीसच्या दृष्टीनं तो 100% विष आहे. म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट्स ते वाढवत राहतं आणि शरीराला कुठलाही इतर उपयोगी असा भाग त्याच्यात नसतो. हे म्हणे मी अगोदर माझ्या मनाला 8 दिवस पटवलं आणि मग मी त्याला लायक झालो सांगायला. म्हणजे थोडक्यात म्हणजे गुळ सोडण्याची मी आचार्य झालो, कारण 8 दिवस मी ते अगोदर अनुभवलं की त्याचं गुळ खाण्याची गोडी काय आहे, कशामुळे जीवाला हे होतं, ती ओढ लागते, कशामुळे गुळ समोर दिसला की आपलं मन धावतं, ते कसं थांबवायचं, कसं त्याला त्या मनाला पटवून. हे माझ्या स्वतःच्या मनाला जेव्हा पटलं तेव्हा मी ते तुझ्या मुलाला सांगितलं आणि त्याच्यामुळे तुझ्या मुलाला ते पटलं. हे त्यांची जेवण विश्लेषण किती जे केलेलं आहे त्याचं. तसं इथे स्वतःच्या आचरणाने जो हे साध्या भाषेमध्ये संतांच्या याच्यामध्ये हे आपल्याला नेहमी बघायला मिळतं की ते आचार्यत्व अगोदर आपल्या अंगात भिनवतात. म्हणजे त्यांच्या वाणीला ते वजन येतं किंवा एक तेज येतं. कालच मला कुठेतरी सांगितलं याच्यामध्ये, म्हणजे तुमचा कार्यक्रम म्हणे बर संस्कार इतका सुंदर झाला गीत रामायण 3 दिवस म्हणे आम्ही अगदी त्यात नाहून निघालो म्हणे त्या रामायणामध्ये. आणि गंमत म्हणजे आम्ही जेव्हा विचार करायला गेलो की स्वर संस्कारच्या बहुतेक लोकांकडे हे गुण आहेत म्हणे असं वाटायला लागलं आम्हाला. काय गंमत आहे एवढं की ते त्यांच्या जीवनात विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांच्याकडे हे गुण आहेत. बरं का? त्या मी विजयाने सांगितलं पण माझ्या ठिकाणी ते गुण तुम्हाला दिसत असेल तर हरकत नाही, पण एक गुण माझ्या ठिकाणी रामाचा नक्की आलेला नाहीये. कुठला? दुसरे काही सांगण्यावर स्वतःच्या बायकोला सोडणं, हा गुण माझ्या अंगात अजून आलेला नाही. आणि त्याला ते शोभून दिसत कारण तो लोकपाल राजा होता, मी आपला सामान्य प्रापंचिक म्हणून, तेवढं मला बायकोची अजून गरज आहे. तसं गंमत सांगायची म्हणजे, म्हणून आपल्याकडे आपण असं म्हणतो 3 त्याच्यामध्ये पातळ्या आहेत. एक शिक्षक सांगितलंय मला वाटतं मागे मी, एक शिक्षक, दुसरा गुरु आणि तिसरा सद्गुरु. गुरु आणि सद्गुरु, सद्गुरु मध्ये सत जी जो स्थापना करतो शिष्याच्या ठिकाणी त्याला सद्गुरु म्हणायचं. गुरु आणि शिक्षक मध्ये फरक काय? आपल्या ठिकाणी आपल्या नेहमीच शिक्षक आपल्याला सापडतात, गुरु सापडत नाही. तर गुरु आणि शिक्षक मध्ये फरक असा असतो याच्यामध्ये की आपल्या समोरच्या विद्यार्थ्याला आपल्याला जी गोष्ट ज्ञात आहे ती यावी असं दोघांनाही वाटतं. शिक्षकालाही, जो चांगला शिक्षक आहे, यशस्वी शिक्षक आहे, त्याच्या ठिकाणी हा गुण असायलाच पाहिजे की आपल्या ठिकाणी जे आहे ते समोरच्या माणसाला ते यावं अशी तळमळ असते. हा दोन्ही ठिकाणचा भाग आहे. फक्त शिष्याच्या ठिकाणी काय असतं की शिक्षकाच्या ठिकाणी त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळावं आणि त्याच्यासाठी त्याला यावं असं वाटतं. मग त्याचा त्याच्यामध्ये हेतू असा असतो की ह्या एका विद्यार्थ्याला हे आलं की हा आणखीन चार विद्यार्थ्यांना माझी ही करेल, प्रशंसा करील आणि माझ्याकडे आणखीन चार विद्यार्थी येतील, त्याचा मला आणखीन पैसे मिळतील की आणखीन मला यश मिळेल किंवा जे काय मला हवा त्यातनं मिळेल. मग त्याच्या ठिकाणी यावं हा गौण हेतू आहे विद्यार्थ्याला. गुरु या ठिकाणी तसं नसतं. गुरुच्या ठिकाणी त्याला खरोखर मनापासून असं वाटत असतं की आपल्याला ईश्वराने ही जी काही विद्या दिलेली आहे तिचा प्रसार चार, मी फक्त त्या विद्येचं माध्यम आहे प्रसाराचं, ते आणखीन चार लोकांकडे जावं म्हणून आपल्याला ईश्वराने विद्या दिलेली आहे. तर त्या म्हणून त्याच्या गुरुच्या ठिकाणी हा भाव नसतो की त्याने आपल्याला परत काहीतरी द्यावं. म्हणून आपल्याकडे बघा, शिक्षक दक्षिणा नसते कधी, गुरु दक्षिणा असते. असे शिक्षक दिन साजरा करतो आपण त्याच्या गुणांसाठी, पण शिक्षक दक्षिणा असा भाव कुठे नाही, त्याला महिन्याच्या महिन्याला त्याची दक्षिणा मिळत असते. आणि नव्हे त्याची दक्षिणा वाढेल किंवा असं शिक्षकाला झालेलं असतं. म्हणजे हा शिक्षक आणि गुरु मधला सूक्ष्म फरक आहे. गुरुला मात्र कधीही असं वाटत नाही त्याच्यामध्ये की आपल्याला शिष्याने काहीतरी द्यावं आणि मग त्याच्या बदल्यात आपण त्याला द्यावं. फक्त मानवी स्वभावच असा आहे की मानवी मनच, मनाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या त्याचा सगळा व्यवहारच म्हणजे देणे आणि घेणे, देवाण आणि घेवाण याच्यावर आधारलेला असल्यामुळे आपल्या मनाला एखाद्याकडनं फुकट काहीतरी घेणं, त्याला काहीतरी दिल्याशिवाय त्यात बरोबर प्रशस्त वाटत नाही, बरोबर वाटत नाही, योग्य वाटत नाही. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा, त्याच्यासाठी म्हणून आपल्या समाजामध्ये गुरु दक्षिणा आणि गुरु पौर्णिमा हा एक दिवस तेवढ्यासाठी ठेवलेला आहे की त्या तो दिवस शिष्याचा असतो की त्या दिवशी गुरु शिष्याने काहीही दिलं तरी त्याला नाही म्हणत नाही किंवा त्याला नकार देत नाही. त्याची अशी इच्छा नसते की त्याने काहीतरी मला द्यावं म्हणून. आपल्याकडे त्याचा हे झालेलं असं आहे की गुरुदक्षिणा हा गुरुने मागून घ्यायची असते असा कुठेही भाग नाही. गुरुदक्षिणा किंवा असाही तो व्यवहार नाही आहे की बाबा वर्षभर तू मला काही देत नाहीस तर मी त्यावेळेस गुरुदक्षिणेशी तुला बघून घेईन की तुझा उपटा काढेन की तुझ्याकडनं असं काहीतरी मागेन की वगैरे. हा सगळा काय म्हणायचं त्याला, हा हे गुरुची विशेषण किंवा गुरुची लक्षणं दाखवणारा भाग नाही आहे. गुरुला कधीही असं वाटत नाही की शिष्याकडनं आपल्याला त्याची परतफेड म्हणून काहीतरी यावं. पण परतफेड आपल्या जीवनाचा एक हल्लीच्या अविभाज्य भाग झालेला आहे. त्याच्यामुळे शास्त्रामध्ये किंवा समाजामध्ये अशी सोय आहे की एक दिवस गुरुदक्षिणेच्या दिवशी शिष्याने त्याला जे काही ज्याला इच्छा असेल शिष्याला मुळात त्याला गुरुला काही द्यावं अशी, त्याला जर त्याची अनुकूलता असेल तर त्याला ज्याच्यात अनुकूलता असेल तो भाग त्याने गुरुला अर्पण करावा. त्याला गुरु त्या दिवशी नाही म्हणत, त्याला तो हवा असतो असा नव्हे. हा फरक लक्षात घ्या त्याच्यामधला. हवा असतो असं म्हटलं की त्याची ताबडतोब बदली शिक्षकाच्या खात्यात झाली, गुरुच्या खात्यात राहत नाही तो. तसं म्हणून येते आणि म्हणून हे ब्रह्मज्ञान किंवा ईश्वर ज्ञान देणारा जो गुरु असतो, त्यांनी उलट उलट असं म्हटलं की खरे सद्गुरु जे असे असतात की ज्यांना शिष्याची सेवा करण्यामध्ये आनंद होतो, की त्यांना उलट शिष्याचं कौतुक असं वाटतं, अरे मी इथे एवढी विद्या द्यायला बसलेलो आहे ब्रह्मविद्या, पण हे घ्यायलाच कुणी नाही आहेत या जगामध्ये, की खऱ्या ब्रह्मविद्येची कुणालाच कळकळ आणि तळमळ नाही आहे. ह्याच्या ठिकाणी तरी तळमळ आहे तर त्या तळमळीचं त्याला कौतुक वाटत असेल, त्याच्यासाठी ह्याचा आपण काय करू आणि काय सेवा करू, याला कसा हे प्रसन्न ठेवू, अशी त्याला सद्गुरूंना ही इच्छा असते असं एकनाथाने म्हटलेलं आहे. म्हणून तीन गोष्टी यायच्या की पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक किंवा गुरु कुणाला म्हणायचं, तर ज्याच्या ठिकाणी त्याच्या क्षेत्रातली बरं का, त्याच्या क्षेत्रातल्या ज्ञानाची त्याच्याकडे विपुलता असते आणि ते ज्ञान दुसऱ्याला देण्याची त्याच्या ठिकाणी क्षमता असते, आणि तिसरा त्याची तळमळ असते त्याला ज्ञान मिळावं. दुसरा त्याच्यामध्ये हा वागे त्याच्या ठिकाणी कसलीही अपेक्षा नसते, परत पेढीचं त्यांनी काही द्यावं. आणि तिसरी म्हणजे त्याचं शिष्यावर प्रेम असतं. ते प्रेम असं असतं की ज्याच्यामध्ये शिष्य आणि गुरु हा भाव विसरून त्यांनी ते केलेलं प्रेम, ज्याला आपण ओढ म्हणतो किंवा त्याची माया म्हणतो, तशा तरी किती असते. तर म्हणून हे तिन्ही ब्रह्मविद्येसंबंधी ज्याच्या ठिकाणी ही क्षमता असते त्याला आपण ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय असे आपल्याकडे दोन पदव्या येत्या, की आचार्य हा ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि आचार्य हा श्रोत्रिय पण असला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा की श्रोत्रिय म्हणजे तर्कशास्त्रदृष्ट्या, शास्त्रदृष्ट्या हे ज्ञान त्याला विद्यार्थ्याच्या ठिकाणी पटवून देता आलं पाहिजे. आणि त्यानंतर जर शिक्षक गुरु शिष्याने शंका विचारली तर त्या शंकेचं त्याला त्याची अनुभूती असली पाहिजे, तर तो ब्रह्मनिष्ठ की गुरु हे ब्रह्म कसं आहे कुठे आहे मला दाखवा, मी काय करू म्हणे मला ते दिसेल हे तरी सांगा, तर त्याला ते सांगता आलं पाहिजे. नुसतं शास्त्रात असं म्हटलं हे सांगून तो हे होत नाही, तो आचार्य होत नाही हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याकडे दोन श्रोत्रिय म्हणजे श्रोत्राने ऐकणे ऐकलेलं श्रुतीयुक्त जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान तर त्याला असलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर ते ज्ञान त्यांनी अनुभवलेलं असलं पाहिजे तरच असं सांगू शकेल. म्हणजे या बाबतीत शास्त्र काय म्हणतं एवढं सांगू शकेल, पण तुम्ही काय म्हणता ते सांगा, तुम्हाला याची अनुभूती आली आहे का, तुम्हाला कुठपर्यंत आलेली आहे अनुभूती, हे एखाद्याला त्यातली अनुभूती आहे की नाही हे कशावरनं ठरतं, तर जितक्या सहजपणे तो शंकेचं निरसन करू शकेल तितक्या सहजपणे ते ठरतं की हे मी अनुभवलेलं आहे बाबा. रामकृष्ण जसे सांगायचंय विवेक करणार, तू जसा मला समोर दिसतोयस तसा मी त्या कालीमातेला बघितलेला आहे, तसा मला देव दिसतो तुझ्या सांगता, आणि तो मी तुला सुद्धा दाखवू शकत, मी नुसता माझ्या तिथे बघून थांबलेलं नाही, माझ्या ठिकाणी ती क्षमता आहे की मी सांगतो ती साधना तू जर केलीस तर तुलाही तो दिसू शकेल. शेवटच्या क्षणी ते नेहमी म्हणायचं रामकृष्ण की जो राम आहे तोच कृष्ण झालेला आहे, याच्याविषयी कुणाला शंकाच नाहीये की एकाच विष्णूंनी रामाचाही अवतार घेतलाय आणि कृष्णाचाही अवतार घेतलेला आहे, जो राम आहे तोच कृष्ण आहे, पण तोच रामकृष्ण माझ्या ठिकाणी आहे हे वर सांगायचं. तर त्यांच्या शेवटच्या आधारामध्ये त्यांची याच्या वेदना बघत असताना यांच्या ठिकाणी एक अशी पुसट शंका आली की एवढ्या वेदना सामान्य माणसाच्या गळ्याचा कॅन्सर झाल्यामुळे कशाचा याला होत आहे, सामान्य माणसासारखे हे विवळत आहेत, तर हे रामकृष्ण असलेले खरोखर हे आहे का, खरंच तसं असेल का, त्या क्षणी यांच्या मनात विचार येण्या क्षणी त्यांनी उत्तर दिलं रामकृष्ण अरे अजूनही तुला शंका आहे का रे की जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि तोच रामकृष्ण म्हणून इथे आहे. तेव्हा विवेकानंदांना खरोखरच खात्री पडली की ह्या वेदना हे शरीर हे शरीराचं धारण करणं हे सगळं व्यवहार म्हणून ते करतायत, आतून जे सगळ्या पेक्षा ते मोकळे झालेले आहेत ह्याला आचार्य असं म्हणायचं. पुढचं असं आहे की सद्गुरुलाही आपण आचार्य म्हणतो, म्हणून ज्ञानेश्वरांनी जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. आचार्य म्हणजे ज्यांचं आचरण इतरांनी आचरणात आणण्यासारखं असतं असा अधिकारी करू त्याला आचार्य असं म्हणतो. आणि म्हणून त्याने इथे सांगितलं की तस्या साधनाने गायंती आचार्य. आता एकदा भक्ती ही साधनरूप नसून फलरूप आहे असं म्हटल्यानंतर मग त्याला साधनं का लागतात, तर आपल्या मानवी मनामध्ये त्या भक्तीच्या आड जे अडथळे येत असतात ते दूर करण्यासाठी साधनाची गरज आहे. घरात केर झालेला आहे, केरसुणी ही काही स्वच्छता आणत नाही लक्षात ठेवा, केरसुणी फक्त केर दूर करते, स्वच्छता असतेच तिथे. तसं साधनं जी लागतात ती आपल्या मनाची मलिनता घालवण्यासाठी जे अडथळे दूर करण्यासाठी ज्याची गरज लागते त्याला आपण साधनं असं म्हणतो. म्हणून त्याने म्हटलंय नराणाम क्षीण पापाणा, माणसाच्या ठिकाणी पापवृत्ती जी असते नराणाम क्षीण पापाणाम कृष्णे भक्तीही जायते, कृष्णाच्या ठिकाणी भक्ती निर्माण झाली की त्याच्यात त्याचं पहिलं काम काय असतं की पाप क्षीण होतात, म्हणजे त्याच्या मनाची अशुद्धता ही जी आहे ती कमी. म्हणजे महाराज नाही म्हणायचे गळक्या म्हणे कमंडलू म्हणे तुम्ही जर पाणी भरायचं ठरलं तर अगोदर भोकं बंद करायला पाहिजेत असं सांगायचे गमतीच ते. तसं म्हणे ही जी सुरुवातीची ही आपली ही आहे की सगळं प्रथम ती भोकं बंद करते म्हणे सगळी आणि मग पाणी साठायला सुरुवात होते. तसं पुढे त्यांनी शब्द वापरलाय गायंती, किती वाजले वेळ झालेलो गायंती म्हणजे नुसतं सांगतात असं नाही, नुसतं वदंती म्हटलेल्या तस्य साधनाने गायंती आचार्य. गायंती म्हणण्याचं कारण असं की त्याचे ते गोडवे गात असतात, गायंती म्हणजे ही भक्ती मार्गाचा गोडवा हे ते सांगत असतात, त्याच्यासाठी येणारे अडथळे दूर करा म्हणून तर तुकाराम महाराज काय सांगतात ते सगळ्यांच्या पाया माझे दंडवत मी तुम्हाला नमस्कार करतो रे, पण आपुलाले चित्त शुद्ध करा, तुमचं चित्त तुम्ही शुद्ध करा. ते कृष्णमूर्ती सर इट्स युअर प्रॉब्लेम असं नेहमी सांगायचे, तुमचा हे आहे तुमचा प्रॉब्लेम सुद्धा अशी माझी इच्छा आहे, हा माझा प्रॉब्लेम नाही आहे, मी केव्हा त्यांना मोकळा झालेला आहे. सर इट्स युअर पेटी प्रॉब्लेम, इट्स युअर पेटी माइंड दॅट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम असं ते नेहमी म्हणा की त्याच्यामध्ये की म्हणे पेटी माइंड क्रिएट्स अ प्रॉब्लेम, द माइंड डज नॉट क्रिएट प्रॉब्लेम. म्हणजे माणसाचं मन शुद्ध असणं हे किती महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्यामुळे कृष्ण इंग्लिशमधनं कृष्णमूर्तींनी सांगितलं काय, मराठीतनं ज्ञानेश्वरांनी सांगितलं काय आणि भगवान श्रीकृष्णाने संस्कृतमध्ये सांगितलं काय, सगळ्याचा अर्थ एकच असतो त्याच्यामध्ये की नुसतं सांगतात असं नव्हे तर त्याचे गोडवे गातात. तर कारण का तर गायन हे दुसऱ्याच्या संतोषासाठी, हे आपण 3 दिवस बघितलं की गायन हे दुसऱ्याच्या संतोषासाठी कसं असतं आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या रामभक्तीसाठी जरी आपण गात असलो तरी त्याचा इतरांना सहज जाता जाता आनंद मिळून जातो त्याच्यामध्ये. कारण गायन हे दुसऱ्याच्या संतोषासाठी असतं तरी ते असतं स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. सगळं तुलसीराबाईंनी कशासाठी लिहिलं, रघुनाथ गाथा स्वांत सुखाय लिहिली गेली, फक्त ती परांत सुखाय तिचा वापर झाला त्याच्यामुळे परांत सुख वाढलं. असं तसं हे हरिदास असं हा कांचन सांगायचं ना
ते म्हणे अकबर सांगत तुझे गुरु गातात त्याला काही तोड नाही. म्हणे खरंच आहे ते माझे गुरु स्वतःच्या आनंदासाठी गातात आणि मी तुमच्या आनंदासाठी गातो. तुम्ही सांगा तो राग मला म्हणावा लागतो. हा माझ्या आणि त्यांच्यामध्ये फरक आहे म्हणून त्यांच्या माझ्या गाण्यात तेवढा फरक राहणारच. म्हणे की स्वतःच्या आनंदासाठी तो गातो ते खरं गायन आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे साधन हे त्यांना त्यांना सांगण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ते करून मोकळे झालेले असतात. दुसऱ्याला तो आनंद मिळावा, दुसऱ्याचं चित्त शुद्ध व्हावं, दुसऱ्याचा अडथळा दूर व्हावा म्हणून ते सांगत असतात. म्हणून तसल्या साधनाने गायंती आचार्य. हा
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
चौतीसावं सूत्र तस्या साधनाने गायंती आचार्या. हा हे आपलं झालं होतं आचार्याची व्याख्या. आपण आचिनोती चे शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमपि आचार्यति यस्तु स आचार्य इति स्मृत. हा अशी व्याख्या बघितली होती. त्याच्या अगोदर स्वयंफलरूपता इति ब्रह्मकुमारा ब्रह्मकुमार अशी व्याख्या करतात. तिसावं सूत्र होतं. त्याच्यानंतर एक उपमा त्याच्यात दिली होती त्याने. राजगृह भोजनादिशु तथा एव दृष्टत्वात न तेन राजपरिपोष सुत शांती वा. म्हणजे ही दोन सूत्र त्याच्या संबंधाने अशी होती की ज्याप्रमाणे राजाचं वैभव बघून त्याचा आपल्याला काही अनुभव येत नाही किंवा भोजनाधिक आपण डोळ्यांनी बघितलं म्हणजे त्याचा काही आनंद मिळत नाही, त्याचं ग्रहणच करावं लागतं असं सांगून 33वं सूत्र असं होतं. तस्मात सा एव ग्राह्या मुमुक्षुभिः. ही मुमुक्ष लोकाने ग्रहण करण्याची अशी ही भक्ती आहे. त्याच्यामध्ये मुमुक्ष म्हणजे बद्ध मुमुक्ष आणि मुक्त असे तीन आपण भाग केले होते. आणि बद्ध म्हणजे ज्याला याच्यातून सुटका करून घ्यावी असं वाटत नाही त्याला बद्ध असं म्हणायचं. आणि ज्याला सुटका करून घ्यावी असं वाटतं पण तेवढी त्याच्या ठिकाणी शक्ती नाही किंवा त्याला त्याची कल्पना नाही, ज्ञान नाही, साधना नाही, याला मुमुक्ष असं म्हटलेलं. म्हणजे तळमळ आहे त्याच्यातून मुक्ती मिळवावी आणि प्रत्यक्ष मिळाल्यानंतर मग आपण त्याला मुक्त असं म्हणतो असं आपण गेल्या 6 एप्रिलच्या सूत्रात असं सांगितलं होतं. हा त्याच्यानंतर तस्या साधनाने गायंती आचार्य. हा हे सूत्र असं झालं होतं. आता आजचं सूत्र असं आहे सूत्र 35 तत् म्हणजे ही भक्ती तू विषय त्यागात संगत त्यागाच. ही भक्ती कशामुळे साधते तर विषयांचा त्याग त्याच्यासाठी करावा लागतो. इतकंच नव्हे नुसता विषयांचा त्याग करून जर मनात त्यांचा संग बाळगला लागेल मनात त्यांची जर आठवण ठेवली आणि बाह्यचा फक्त जर त्याग केला तर तो अर्धा त्याग होतो. म्हणून संगात त्यागाच संगत त्यागाच असं त्यांनी म्हटलं. म्हणजे मनातूनही त्याचा त्याचा जी काही संगती असेल मनातला जो संघ असेल तोही दूर व्हायला पाहिजे आणि विषयाचा प्रत्यक्ष बाह्य शरीराशी जो संबंध येतो तोही दूर व्हायला पाहिजे. हे साधन जर विषय त्यागापासून किंवा विषयाचा जो मनात संघ असतो विषयाची मनात जी आसक्ती असते त्याच्या त्यागापासून हे आसन सिद्ध होतं. नेहमीच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मुक्त कशामुळे हे सिद्ध होतं. तर त्याच्यात त्यांनी इथे असं म्हटलंय की 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. म्हणजे एखादी वस्तू समजा आपल्या समोर जरी असली तरी आपल्या 5 इंद्रियांना त्याचे 5 त्या प्रकारचे गुणधर्म जाणवतात. उदाहरणार्थ दृष्टी तिला रूप जाणवतं, कर्णाला ध्वनी म्हणजे आवाज जाणवतो, जिव्हा रस जाणवतो, त्वचा स्पर्श आणि नासिका गंध. तर त्याच्यामध्ये त्याची गुणांच्या दृष्टीने जर हे केली वाटणी केली मी गुण जर बघितले तर चित्तामध्ये सत्वगुण हा प्रभावी आहे आणि तो प्रभावी असल्यामुळे चित्ताला ज्ञान आहे. त्याच्यामुळे ज्ञान होण्याचं करणं अंतःकरण हे चित्त असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सत्वगुण हा प्रामुख्याने आहे. आणि ज्ञानेंद्रिय ही जी दिसतात आपल्याला त्यांच्या ठिकाणी सत्वगुण आणि रजोगुण असं आहे. पण त्यांच्याकडून काहीतरी कार्य होतं. मग डोळ्याने बघण्याचं कार्य होतं, कानाने ऐकण्याचं कार्य होतं, तर कार्यासाठी म्हणून रजोगुणाची आवश्यकता असते आणि ते ज्ञान मिळवून आत चित्ताकडे पाठवतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी सत्वगुणाची पण आवश्यकता आहे. फक्त त्यांना स्वतःला हे ज्ञान काय आहे हे कळत नाही, फक्त त्यांच्या माध्यमातून ते ज्ञानात पोहोचतं. त्याच्यासाठी त्यांनी सत्वगुण आणि रजोगुण याने विषय ज्ञानेंद्रिय तयार झालेली असतात. आणि विषय मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जड म्हणजे तमोगुणापासून निर्मिती झालेली आहे. आता यातली हे तमोगुणापासून विषयांची निर्मिती किंवा जड विषय असं का म्हणायचं कारण आहे, तर आपण सूक्ष्मपणाने जर बघितलं तर आपल्या सगळ्या इंद्रियांना जे ज्ञान होतं त्याचा विषय हा नेहमी निर्जीव असतो. म्हणजे त्या जीवाच्या सजीवपणाचं ज्ञान अजिबात इंद्रियांना होत ते अनुमान आहे. त्याकडे जसं प्रमाण अनुमान असं म्हणजे ना प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाण आहे, तर हा अगदी सूक्ष्म मुद्दा पण आपल्या कधीही लक्षात येत नाही त्याच्यामध्ये. की मी माझ्या जर त्वचेकडे बघितलं तर त्वचेचा रंग किंवा त्वचेवरचे केस किंवा त्यातले मला डोळ्याला दिसण्यासारखे जे काही हे असतील त्याचे गुणधर्म असतील ते मला समजते. पण ही मानवी त्वचा आहे किंवा एखाद्या मेलेल्या माणसाची त्वचा आहे हे त्या इंद्रियाला कळत नाही. त्याच्यामुळे ही माझीच त्वचा आहे आणि मी जिवंत आहे आणि म्हणून ही जिवंत माणसाची त्वचा आहे, ही सजीवाची त्वचा आहे. तर सजीवाची ही त्वचा आहे हे अनुमान आहे ज्ञानातलं, हे प्रत्यक्ष इंद्रियाला होणारं ज्ञान नाहीये. हा मुद्दा लक्षात घ्या. अगदी फंडामेंटल मुळात इंद्रियांना ते ज्ञान होतं म्हणून त्यांनी मुद्दा मी विषय जड किंवा तमोगुणापासून या विश्वाची निर्मिती का आहे असं ज्याच्यात मायेच्या तमोगुणापासून विश्वाची निर्मिती झाली म्हणजे निर्जीव विश्वाची निर्मिती झाली. आणि निर्जीव विश्वामध्ये जो जीव आला गेला जीवाचा जो समावेश झाला त्या जीवामध्ये सत्वगुण रजगुण असल्यामुळे त्या सगळ्याचा सजीव हा सत्व रज आणि तमतिनीचं मिश्रण झालं. म्हणून त्यांनी इथं म्हटलंय की जड विषय हे नेहमी इंद्रियांचे विषय हे नेहमी जड किंवा तमोगुण असतात. त्याचं कारण असं की त्यातल्या सजीवपणाचं ज्ञान हे जे आहे हे इंद्रियांना कधी होत नाही. त्यामुळे इंद्रियांचं ज्ञान हे मी नेहमी त्या सजीवाचा जो निर्जीव भाग आहे त्या निर्जीव भागाच्या बर त्या निर्जीव भागाच्या गुणधर्मांचं ज्ञान हे आपल्याला होत असत. म्हणून त्यांनी आता ह्याच्यामध्ये चित्त सत्वगुणी इंद्रिय रजोगुणी आणि सत्वगुणी आणि विषय हे पूर्ण तमोगुणे. त्यामुळे त्याचं ज्ञान झालं की तमोगुणी विषयाचं ज्ञान सत्वगुणी चित्ताला होत असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात अशुद्धीचा जो भाग येतो की त्या विषयातून जेव्हा तुम्हाला सुख मिळतं काही ठराविक विषयातून तुम्हाला सुख मिळतं त्याचं सुख आहे. त्वचेचा मखमली स्पर्श झाला किंवा एखादा मऊमऊ स्पर्श झाला तो सुखमय असतो. नंतर डोळ्याला चांगलं दृश्य दिसलं की ते सुखमय असतं. तर ते सुखमय त्यातली सुखमयता जी आहे सुख मिळण्याची आपली जी चित्ताची जी ही आहे क्षमता आहे तर ती तिथे थांबत नाही. ताबडतोब पुढच्या क्षणी तुम्हाला ते सुख पुन्हा मिळत राहावं असं वाटतं. कंटिन्युटी त्याला जी येते सातत्य त्याला जे येतं तर ती तो भाग त्यातला आसक्तीचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ती त्यातली अशुद्धी असं म्हटलं. आणि ही अशुद्धी जर काढायची असेल त्याच्यामध्ये विषय त्यागात आणि संघात त्यागात फक्त विशिष्ट विषयांचा तो ह्याच्यामध्ये संबंध आहे उल्लेख आहे. म्हणजे ज्यापासून तुम्हाला सुख मिळतं आणि ज्या विषयापासून मिळाले सुख पुन्हा पुन्हा मिळत राहावं असं वाटतं त्या विषयांचा काय त्याग व्हायला पाहिजे. इतकंच नव्हे तर त्या विषयांच्या मनात आपल्या ठिकाणी जी आसक्ती असते त्या आसक्तीचाही त्याग व्हायला पाहिजे असं या सूत्रात सांगितलं त्याने. पुढे म्हटलंय या विषया वाचून काही आणि का सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावेची पाही इंद्रियांचा. याच्यामध्ये गंमत अशी आहे की आसक्ती ही इंद्रियांच्या ठिकाणी असत नाही कधी. जरी त्याने इंद्रियांच्या ठिकाणी आसक्ती असं म्हटलेलं असतं की इंद्रियांचं काम हे फक्त माहिती आत बुद्धीकडे पाठवणे चित्ताकडे पाठवणे फक्त ती नेहमी इंद्रिय त्या विषयाकडे वळतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या इंद्रियांचा स्वभाव असा असा हे इंद्रियांचे संस्कार अनादिकालापासून आहेत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे विषय हे नेहमी बदलणारे असतात. त्यामुळे आज मिळणारं सुख उद्या असेल तिथे असं नाही. त्याच्यामुळे आणि ते सुखाची एकदा सवय झाली आपल्याला सुखाची सवय झाली सुखाच्या सातत्याची सवय झाली आणि ते सातत्य थांबलं किंवा विषय थांबला की आपल्याला दुःख व्हायला लागतं की कालपर्यंत मला हे मिळत होतं आज काय मिळत नाही. म्हणून त्याच्यामध्ये याच्यात पतंजलीचं एक चांगलं सूत्र त्यांनी सांगितलं की विवेकी माणसाला सगळं शेवटी दुःखमय वाटतं का अंती त्या सगळ्यांना दुःख निघणार असतं का. परिणाम ताप संस्कार दुःख ही म्हणजे तीन परिणाम दुःख ताप दुःख संस्कार दुःख याने गुणवृत्ती विरोधाच याच्यामध्ये गुण आणि वृत्ती याच्या यांच्यामध्ये जो विरोध निर्माण होतो, विरोधाचे दुःखम एव सर्व विवेकीना, विवेकी माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी या व्यवहारामध्ये दुःखाचा अनुभूती येत असते, म्हणजे त्याला अंतिम सगळं दुःखाचं आहे असं वाटतं। जेथ विषयांचा विषय त्यागो तेथे उन्मळे भवर होगो, त्याचा आंधळा मी श्रीरंगू ज्यासे विषय भोगू नावडे। ज्याला विषयाच्या भोगाची आसक्ती त्याच्या मनात असत नाही त्याला मी श्रीरंग आवडायला लागतो। त्याला मी थोडक्यात ते दोन एखाद्या गोष्टी दोन भाग जसे असावे हेड अँड टेल, तशा तर एकच वस्तू ईश्वराने तिचं रूप धारण केलंय हे आपल्याला कळलं की त्याच्यामध्ये ईश्वराचं ज्ञान, त्याच्यातल्या ईश्वरत्वाचं ज्ञान होतं। आणि ते बाजूला झालं की त्याच्या वस्तूचे गुणधर्म जे असतात त्या गुणधर्मात जी सुखमय गोष्ट असेल त्या गुणधर्माच्या मागे आपण लागतो। म्हणजे एक विषयातल्या सुखाच्या आसक्तीचं ज्ञान आणि दुसरं त्याच्या ईश्वरत्वाचं ज्ञान, म्हणून त्याने सांगितलंय त्याच्यामध्ये की आणि एक तुम्हाला त्याची आसक्ती किंवा संघ हा मुळात झाला की त्याच्यातून पुढची सगळी साखळी निर्माण होते। त्यांनी गीतेचा इथे हे दिलाय संदर्भ दिलाय, ध्यायतो विषयान पुसा संघस्ते शिव जायते, संघात संजायते कामा कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहा संमोहात स्मृतिविभ्रमा आणि स्मृतिभ्रमोशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते। हे आपलं सगळं झालेलं आहे, पुन्हा त्याच्यावर मी काही सांगत नाही चरवी चरवी। त्यांनी दोघांच्यातलं इथे फरक सांगितलं, योगी काय करतात आणि भक्त काय करतात। त्याच्यामध्ये योगी काही स्वप्रयत्नाने योगाचा अभ्यास करत असल्यामुळे त्याने असं म्हटलंय की योगी इंद्रिय कोंडती, योगी इंद्रियांचं संयमन करतात, संयम ठेवतात त्याच्यावर। भक्त ती लाविती भगवत भक्ती, भक्त तीच इंद्रिय भगवत भक्तीच्या ठिकाणी ते विषय लावतात। योगी विषय जे त्यागीती ते भक्त अर्पिती भगवत। म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये अनेक वेळेला हा संदर्भ सापडतो, म्हणाल महाराजांच्या प्रवचनामध्ये बा हा हे कसं असावं। आणि म्हणून त्याने दोन्ही प्रकारचे त्याग इथे सांगायचं, कारण शारीरिक त्याग जरी झाला तरी बाह्यता शारीरिक त्याग झाला असं वाटेल, पण मनातून जसं की सतत आठवण होत राहत असेल किंवा केवळ मला काहीतरी बाह्य लौकिक मोठेपणा पाहिजे म्हणून मी विषयापासून दूर होतो असं लोकांना दिसावं म्हणून जर तो विषय त्याग होत असेल तर तो होत नाही, आणि त्याच्या तुळीला मानसिक फैद असावा लागतो। म्हणून गीतेतल्या त्याने एक संदर्भ दिला इथे, कर्मेंद्रिय आणि संयम्य य असते मनसास मनन, म्हणजे कर्मेंद्रियांचा संयम करून मनाने जो आठवण करतो म्हणून मन मानसिक ताप त्याग का व्हायला पाहिजे, तर कर्मेंद्रियांचं संयमन करून मनात ज्याला ज्याची त्याला आठवण होत राहते। इंद्रियार्थाने इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार, त्याला मिथ्याचार असं म्हटलेलं, हा जो आचार आहे तो खरा नव्हे तो मिथ्याचार आहे। आणि त्याला त्याने हे दिलेलं आहे उपाय जो ज्ञानेश्वरीत दिलाय तो आपण सांगून संपूया इथे, की त्यांनी सांगितले तरी गा ऐसे करी गया आठा प्रहरा माझा रे, मोठके निमिष भरी देतो जाय, आणि मग जे जे का निमिख निमिष देखले देखेल माझे सुख, त्यातला एक क्षण जरी माझं सुख म्हणजे त्याच्या ह्या वस्तूत ईश्वरत्व जे आहे त्याचं सुख जर मला मिळत राहिलं तेतुले अरोचक विषयी येईल, तितक्या प्रमाणामध्ये त्या वस्तूच्या ठिकाणी असलेली विषयाच्या ठिकाणी असलेली सुखाची आसक्तीची जी कल्पना आहे त्याच्या तितक्या प्रमाणात त्याच्या विषयी माझ्या तुझ्या मनात नावड निर्माण होईल, म्हणून तेतुले अरोचक विषयी येईल। म्हणून एक आपल्याला वस्तू समोर दिसल्यानंतर त्याच्यातलं ईश्वरत्वाचं सुख आपण उपभोगायचं जे अखंड आहे किंवा त्याच्या गुणधर्माचा आपण सुख उपभोग, आतापर्यंत आपण त्याच्या गुणधर्माच्या सुखाच्या गुणधर्माच्या आसक्तीच्या मागे लागून हा सगळा आपला तो संसार वाढलेला आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की याच्यासाठी तर तू विषय त्यागात संघ त्यागायचं। जय जय रघुवीर समर्थ, इथं पुन्हा लक्षात ठेवा की जे सहज मिळणारं सुख आहे त्याचा त्याग इथे सांगितलेला नाही, पण जे प्रयत्नाने त्या सुखाच्या आसक्तीने ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करून जे मिळवत राहतो त्याच्यातून त्या प्रयत्नातूनच आसक्ती निर्माण होत राहते आणि आसक्तीतून प्रयत्न निर्माण होतो, म्हणून त्याचा त्याग याच्यामध्ये अपेक्षित आहे। सगळ्या विषयांचा सगळ्या सुखाचा त्याग याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे, म्हणून भक्त ते ह्याच्या ठिकाणी कसं लावतात तर याच्यासाठी एक दोन तीन कुठेतरी ओळी आहेत मला आता तपास त्याच्यामध्ये, त्याने असं म्हटलं की काम जर आपल्याला त्रास देत असेल तर काम म्हणजे इच्छा, काम असावा ईश्वर भजने, म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती विषयाच्या मागे धावण्यापेक्षा, जसं तुलसीदासाने तुलसीदासाच्या बायकोने उपदेश केला की माझ्याविषयी तुम्हाला एवढं जर आकर्षण वाटतं तर याचे शतावश आकर्षण जर ईश्वराविषयी ठेवाल तर तुमचा उद्धार होईल. तसं त्यांनी म्हटलंय, काम असावा ईश्वर भजने. जर तुमच्या मनात हे असेल, क्रोध असेल मनामध्ये, तर ह्याच्यासाठी म्हणून जो जे मनात संयम बाळगायला लागतो हे त्याच्यापासून लांब जाण्याची प्रवृत्ती असते. त्याला त्यांनी शब्द वापरलाय, काम असावा ईश्वर भजने, क्रोध असावा इंद्रिय दमने. म्हणजे तुमचा जो काही क्रोध असेल, त्यातोड तुम्हाला जे काही काळजी असतील, ते ह्या विषयात लावा. म्हणजे हे कसं होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. आणि त्यांनी असं म्हटलं की लोभ जर तुमच्या मनात असेल तर ईश्वराचा जो प्रसाद आहे, लोभ असावा प्रसाद ग्रहणी. आणि आपल्या दृष्टीने योगशास्त्रात प्रसाद कसा सांगितलाय, तर निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसाद. समजू आपण. जय जय रघुवीर समर्थ,
जय जय रघुवीर समर्थ.
काल आपण जे सूत्र पाहिलं होतं, तत् तू विषय त्यागात संघात त्यागाच पस्तीसावं होत, छत्तीसावं सूत्र दोनच शब्दामध्ये अव्यावृत भजनात. म्हणजे विषय त्यागात आणि संघात त्यागाच्या जोडीला अव्यावृत भजनात. अर्थ त्याचा असा आहे की हे भक्तीचं साधन अखंड भजनानं सिद्ध होतं. म्हणजे भजन भक्ताच्या हातून भगवंताचं भजन अखंड झालं पाहिजे, अव्यावृत अखंड झालं पाहिजे. अखंड म्हटल्यानंतर या भजनामध्ये खंड पाडणाऱ्या गोष्टी कुठल्या, त्याच्या अगोदर सुद्धा भजन या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायला पाहिजे. आणि ते भजन म्हणजे भजनी मंडळ असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही. कृपया रागिणी भक्ती भजन मंडळ किंवा अमुक भजन मंडळ किंवा असा, म्हणजे याच्यामध्ये अभंग म्हटले जातात असा भजन, असा इथे त्याचा अर्थ. म्हणजे भजन म्हणजे अखंड भगवंताचं स्मरण किंवा अखंड प्रत्येक क्षणी त्याच्या संबंधाही काहीतरी आपल्या हातून ज्ञान विचार कृती भक्ती यातलं काहीतरी कुठल्या तरी प्रकाराने त्याचं स्मरण राहणं, याचा अर्थ भजन असतो. त्यांनी भजनामध्ये अखंड भजन का होत नाही तर खंड पाडणाऱ्या किती गोष्टी आहेत त्याची त्यांनी हे दिलेत. एक देहभोग प्रवृत्ती, देहाला उपभोग घ्यावे त्याच्यातून सुख मिळावं ही प्रवृत्ती. दुसरी बाह्य जगातून मिळणाऱ्या सुखासाठी विषय वासना ही दुसरी. त्याच्यानंतर कामक्रोधादी जे विकार आहेत त्या विकारांच्या अधीन असण्याची क्षमता किंवा अधीन असण्याची बुद्धी, विकाराधीनता. नंतर मुळात ईश्वरावर श्रद्धा नसणं, अश्रद्धा इत्यादी अनेक त्यांनी कारणं दिली आहेत. ही कारणं नसली तर भजन अखंड होत. महाराज म्हणतात, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण आता जेविता न विसंभो. म्हणजे खाताना जेवताना रोजची यांत्रिक व्यवहारातली कामं चालू असताना सुद्धा क्षणभर सुद्धा त्याचं विस्मरण होता कामा. तर ज्ञानेश्वर म्हणतात की ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची आवडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. याच्यासाठी दृढ भाव आणि मुळात त्या ईश्वराच्या नामावर निष्ठा किंवा श्रद्धा ही आवश्यक आहे. आणि मग प्रत्येक क्षणी जर त्याचं आपल्याला स्मरण व्हायला हवं असेल किंवा भजन व्हायला हवं असेल तर मन आणि आपली 10 च्या 10 इंद्रिय ही भगवत भक्तीला, भगवत भक्तीच्या कामी लागली पाहिजे. त्याच्यासाठी एकनाथी भागवत जर त्याने हे दिले, मने करावे हरीचे ध्यान, आणि मनाने हरीचं ध्यान करावं. श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हे करावे नामस्मरण, हरिकीर्तन अहर्निशी. तरे करावे हरिपूजन, म्हणजे हाताने हरिपूजन करावं. चरणी देवालय गमन, घ्राणी तुलसी आमोद ग्रहण, जिही हरिचरण पूजले. नित्य निर्माल्य मिरवे श्री, चरण तीर्थे अभ्यंतरे, हरिप्रसाद जाते उदरी, तव दूरी भवभय पळे. वाढते नि सद्भावे जाण, चढते नि प्रेमे पूर्ण, अखंड जासी कृष्ण भजन, त्यासी भवबंधन असेना. त्याच्यासाठी वर्ज्य काय कुठल्या गोष्टी सांगितल्यात अव्यावृत भजनासाठी, तर आळस अभिमान आणि गर्व या तीन गोष्टी जर शरीरात असल्या तर अखंड भजन होत नाही. व्यावृत या शब्दाचा मुळात अर्थ असा की परत फिरणे, व्यावृत म्हणजे दिसून मागे येणे, तर अव्यावृत म्हणजे दिसून मागे येणं नाही अशा तऱ्हेचं भजन. तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम. पुढे ज्ञानेश्वरीत म्हटलं की जे विषयासी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदयी सुनी भोगिताची. माते म्हणजे माझं अखंड जे चिंतन हृदयामध्ये किंवा मनामध्ये करतात त्यांच्याच हातून अव्यावृत भजन घडतं असं म्हणायला पाहिजे. पुढचं जे सूत्र आहे सरदिसावं कारण हे अव्यावृत भजनाकडे सूत्र 36 योगायोग असा आलेला आहे की सर्वसामान्य माणसाचा भजनाची 36 आकडा असतो. ते नेमकं 36 याच्यावर ते सूत्र अव्यावृत भजन असं आलेलं आहे. सरदिसावं असं आहे की लोके अपी भगवत गुणश्रवण कीर्तना. लोकव्यवहारामध्ये सुद्धा लोकांच्या बरोबरच्या व्यवहारात सुद्धा भगवंताचे गुण त्याचं श्रवण त्याचं कीर्तन करणं याच्यामुळे भगवत भक्तीची प्राप्ती होते. अर्थ त्याने दिला लोकव्यवहारातही भगवत गुण श्रवण आणि कीर्तनाने भक्तीची प्राप्ती होते. गुणश्रवण ही पहिली भक्ती कारण श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम त्याच्यात म्हटलंय. पहिली भक्ती श्रवण, दुसरी कीर्तन. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम असं म्हटलं आणि नामस्मरण ही तिसरी भक्ती विष्णु स्मरणम. आता त्यांनी पुढे म्हटलंय की प्रत्येक जीवाचे जे गुणधर्म असतात वेगवेगळे वेगवेगळे त्यांचं स्मरण होत राहणं हेच मुळे या भगवत गुणाच्या स्मरणाच्या आड येत राहते. आणि त्याच्यासाठी म्हणून भक्तासाठी भगवंत हा मुळातला आत्ता जे आपण वाचलं की निर्गुण निराकार असलेला भगवंत हा भक्तांसाठी सगुण साकार होतो. म्हणून गीतेचा त्यांनी हे दिला संदर्भ दिला अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया. माझ्या स्वतःच्याच म्हणजे मी स्वतःच निर्माण केलेल्या मायेच्या योगाने प्रकृतीचं अधिष्ठान करून मी जरी अजय असलो आणि भूतांचा ईश्वर असलो तरी मी संभवामी म्हणजे मी अवतार धारण करतो. मी अजन्मा अव्यय स्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वतःच्या मायेचा अंगीकार करून आपल्या भक्तांसाठी अवतार घेतो. ज्ञानेश्वरी म्हणते ते वेळी आपल्याच येणे कैवारे मी साकार होऊन अवतरे. ते भगवत शब्द की त्यांनी अक्षरच्या प्रमाणे व्याख्या दिली आहे. शुद्धे महाविभूती शुद्धे महाविभूत्याख्ये परे ब्रह्मणी वर्तते मैत्रेय भगवत शब्द सर्व कारण कारणे. श्री विष्णुपुराणात त्यांनी व्याख्या दिली आहे. ते म्हणतात भो म्हणजे भरता पालन करता, भो गो म्हणजे गमयता म्हणजे गम म्हणजे जाणे नियंता, वो म्हणजे सर्व भूत ज्याच्यामध्ये वास करतात, व म्हणजे वास सर्व भूत त्यात वास करतात आणि तो म्हणजे त्याग त्यजती हे गुणान. त्याच्यासाठी गुणांचा म्हणजे इतर गोष्टींचा त्याग करणं अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं असं चारी अक्षराने म्हणून भ ग व तो असा तो शब्द होतो. ज्ञानेश्वरी त्याची व्याख्या अशी दिली 6व्या अध्यायामध्ये ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ तो भगवान म्हणून तो भगवंत निसंगाचा सांगात. अशा अलौकिक गुणांच्या श्रवणाने हृदयामध्ये भगवत प्रेम निर्माण होतो आणि त्याच्यासाठी कीर्तन आणि श्रवण हे परस्परावलंबी गुण आहे. कारण कुणीतरी कीर्तन करणारा असल्याशिवाय कुणीतरी भगवंताच्या गुणाचं संकीर्तन करणारा असल्याशिवाय दुसरा कोणी श्रवण करू शकणार नाही. त्यामुळे कीर्तन कीर्तनावर श्रवण अवलंबून आहे आणि श्रवण झाल्यानंतर त्याचं दुसऱ्यासाठी पुन्हा कीर्तन करता येतं. हे कीर्तन कशाचं असतं सर्वसाधारणतः? एक तर भगवंताच्या नामाचं तरी असतं किंवा भगवंतांच्या गुणाचं तरी असतं किंवा भगवंताच्या चरित्रातल्या ज्या लीला प्रसंग असतात त्याचं कीर्तन असतं. म्हणून त्याने ते मुद्दाम सांगितलंय की कीर्तन ही कला नाही तर ते भगवत भक्तीचे साधन. तुकाराम महाराजांनी इतक्या परखड शब्दात सांगितलेला आहे की कीर्तनाशी विकरा. कीर्तनाची जर कधी कुणी विक्री केली, विक्री केली याचा अर्थ असा कीर्तन केल्याबद्दल काय मोबदला घेतला, कीर्तनाचे परखड शब्द सांगितलेला की कीर्तनाची विक्री, कीर्तनाची जर कधी कुणी विक्री केली, विक्री केली याचा अर्थ असा कीर्तनाची